श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, नवव्या अध्यायाच्या 11व्या श्लोकावरचे निरूपण, फार सुंदर निरूपण काल आपण ऐकले। त्यात देव परत परत हे सांगत होते की मला या शरीरापुरता जे मर्यादित समजतात त्यांना माझे यथार्थ रूप, यथार्थ स्वरूप कळत नाही। माझी कुठलीच जात नाही पण माझ्यावर जातीचा आरोप करतात। माझं कुठलंच कुळ नाही पण मला कुळात बांधतात, मला कर्मात बांधतात। मला अनंत हात अनंत पाय असले तरी मला या देहापुरताच मर्यादित समजतात। आणि माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, अशा अशा प्रकाराने अशा अशा आकाराने मला मनुष्य माणसं मूर्ख लोक असा समजतात। म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानासी करी, म्हणून ते अंधारात असतात मी एक मनुष्य आहे असे समजतात। त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाला झाकून टाकते। त्यांना हे कधी कळणारच नाही की श्रीकृष्ण हा अमर्याद आहे, श्रीकृष्ण हा केवढा मोठा आहे। ज्याला आपण श्रीकृष्णाचे स्थूल शरीर समजतो तो साक्षात परब्रह्म आणि परमात्मा आहे। आज 9व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आपण पाहूया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसाः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनी श्रिताः। त्यांच्या इच्छा कोणाच्या? त्या मूर्ख लोकांच्या। अशा त्या मूर्ख लोकांच्या इच्छा निष्फळ आहेत, त्यांची कर्मे निष्फळ आहेत, त्यांचे ज्ञान निष्फळ आहे। कारण ते विवेकशून्य लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात, त्यांना यथार्थ कळू शकत नाही। या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वार्षिये वीण मेघ का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे अथवा कोल्हेरीचे असिवार नातरी ओडंबरीचे अणंकार किं गंधर्व नगरीचे आवार आभासती का सावरी वाढिन्नल्या सरळा वरी फळना तू पोकळा कास्तन जाले गळा शेळिये जैसे तैसे मूर्खाचे तया जियाले आणि धिक्कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळाले घेपे नादिजे। म्हणून त्यांचे जन्माला येणेच फुकट आहे। ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा ह्या गोष्टी दुरूनच दिसणाऱ्या बऱ्या दिसायला बऱ्या दिसतात, अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावकूस ही ज्याप्रमाणे दिसतात फक्त, पण वास्तविक ते नसतात। सरळ वाढलेल्या कांड्या निवडुंगाला वर फळ नसते। कांड्या निवडुंग सावरीचं झाड आपण म्हणतो, आपल्या विदर्भात वराडामध्ये त्याला सावरीचं झाड म्हणतो। सरळ वाढलेल्या त्या सावरीच्या झाडाला वर फळ नसते आणि आत गाभाही नसतो, ते पोकळ असते। किंवा शेळीचे गलोल, शेळीच्या गळ्याला जे स्तन असतात त्याला गलोल म्हणतात, ते व्यर्थ असतात। त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे। ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते, अगदी त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते। म्हणून अशा लोकांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो, त्याला काही फळ नसते, ते निष्फळ असते। मग जे काही ते पडिन्नले ते मर्कटे नारळ तोडिले का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे किंबहुना तयांची शास्त्रे जयशी कुमारी हाती दिधली शस्त्रे काशोच्या मंत्रे बीजे कथिली तैसे ध्यान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया ते आगवेची गेले वाया जे चित्तहीन पै तमो गुणाची राक्षची जे सद्बुद्धी ते ग्रासी अविवेका विवेकाच्या ठाओची पुसी निशाचरी ती प्रकृती वरपडे झाले म्हणून चिंतनेची कपोले गेले वरी तामसीयेची पडिले मुखामाजी। मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ना ते त्यास अगदी माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे आहे। फार काय सांगावे, त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यात सांगितलेले बीज मंत्र त्याप्रमाणे निरर्थक आहे। अगदी त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते। सद्बुद्धीला मिळून टाकणारी व विचाराचा ठावठिकाणा नाहीसा करणारी अशी अज्ञानरूपी रात्रीत संचार करणारी जी तमोगुणरूपी राक्षसी, ती राक्षसी त्या आसुरी प्रकृतीच्या अधीन झाले म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले। मग त्यांचा बचाव कोणी करू शकत नाही। जेथाशेची लाळे आंतू हिंसा जीभ लोळे तेवीची संतोषाचे चाकळे अखंड सगळी जे अनर्थाचे कानवेरी अवाळुवे चाटीत निघे बाहेरी जे प्रमदा पर्वतीची दरी सदाची मातली जेथ द्वेषाची या दाढा खसखसा ज्ञानाचा करीती रगडा जे अगस्ती गवसणी मूढा स्थूल बुद्धी ऐसे आसुरिये प्रकृतीच्या तोंडी जे जाले गा भूतोंडी ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहांच्या एवं तमाचिये पडिले गर्ते न पवीजतीची विचाराचे निहाते हे असोते गेले जेथे ते शुद्धीची नाही म्हणून असो तू ये वायाणी कायशी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिणे लहन ऐसे बोलिले देवे तेथ जी म्हणितले पांडवे आईके जेथ वाचा विसवे ते साधू कथा। जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहमी चघळीत असते म्हणजे जी संतोष नेहमी नाहीसा करते आणि असंतोष वाढवते अशी ती राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठ चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद दरी आहे त्या राक्षसीच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत असतात आणि जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे। अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले। आता दैवी संपत्ती आसुरी संपत्तीचा विचार ज्यावेळी 16 अध्यायामध्ये येईल त्यावेळी आणखीन ही गोष्ट आपल्याला विस्तारपूर्वक कळेल। याप्रमाणे ते तमोगुणाच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत। चला असो, ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा थांग पत्ताच लागत नाही, म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे। मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीड मात्र होईल। श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधूंची कथा ऐक। ही राक्षसांची कथा जाऊ दे, आसुरांची कथा जाऊ दे, पण आता साधूंची कथा काय आहे ती मी तुला सांगतो.
महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्तन्मना मनसो ज्ञात्वा भूतादिमं व्ययम्.
हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदि कारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होऊन माझी भक्ती करतात. ह्याच्या आधी आसुरी प्रकृतीच्या लोकांचं वर्णन केलं होतं, ते विवेकशून्य असतात, पण या श्लोकामध्ये आता दैवी संपत्तीच्या लोकाचं वर्णन आलेलं आहे. आणि असे ते दैवी संपत्तीचे लोक मला अनन्य शरण येतात आणि मला अनन्य होऊन माझी भक्ती करतात.
जरी जयाचिये चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजे लिया ते उपासी वैराग्यगा जयाचिया स्थेचिया सद्भावा आंतू धर्म करी राणीवा जयांचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञान गंगे नाहाले पूर्णता जे ऊनी घाले जे शांती सी आले पालवनवे जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्याते परवते सर म्हणती जयाचिये लिले माझी नीती जियाली दिसे.
ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो आणि जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, हे पुरुष वैराग्याची नाही, वैराग्य स्वतः अशा दैवी पुरुषाची उपासना करते, कारण ते दैवी प्रकृतीचे बनलेले आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांना अधर्माची इच्छा कधी उत्पन्न होत नाही, ज्यांचे मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे, व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतिरूपी वेलीची कोवळी पाने आहेत, शांतिरूपी वेलीची, जे पुरुष परिणामाला पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहे, जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रामध्ये तुडुंब बुळवून भरलेले घट आहे, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, म्हणजे त्यांची भक्ती इतकी जास्त लेवलला गेलेली असते की त्यांना मोक्षसुद्धा नको असते, ते परमात्म्याची भक्ती करणे इतकंच जाणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते.
जे आगवांची करणी लेईले शांतीची लेणी जयाचे चित्त गवसणी व्यापकामज ऐसे जे महानुभाव जे दैवीये प्रकृतीचे दैव जे जाणूनिया सर्व स्वरूप माझे मग वाढते नी प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे मीच होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलाओ तो सांगावा से आईक.
ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केलेले आहेत, म्हणजे त्यांच्यात सर्वत्र शांतीच विद्यमान आहे, ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे, म्हणजे त्यांनी आपल्या चित्तानी माझ्यावर गवसणी घातलेली आहे, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत ना, ते दैवी प्रकृतीचे दैव आहे, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला भजतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य आणि मी एक उपासक निराळ आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाही. अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार फार आश्चर्यकारक आहे, तो पुढे तुला सांगतो. ऐसे मीच होऊनी पांडवा करी ती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा असे ऐक. आता हे जे पुढे निरूपण येणार आहे पुढच्या श्लोकाचं, हे फार उत्तम प्रतीचं निरूपण आहे. ऐसे मीच होऊनी पांडवा करी ती माझी सेवा.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते.
सदा माझे नामस्मरण करणारे, अष्टांग योगाच्या मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तीपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी नियमित उपासना करतात. हा फार सुंदर श्लोक आहे आणि या श्लोकावरचं निरूपण पण फार सुंदर आहे, पण थोडंसं लांबलचक असल्यामुळे बहुतेक आज अर्ध निरूपण या श्लोकावरचं होईल आणि अर्ध निरूपण आपण उद्या घेऊया.
तरी कीर्तनाचे नी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरुणी उठविली यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवणाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही. ऐसे माझे निनाम घोषे नाही करी ती विश्वाची दुखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले.
तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाहीसे करून टाकले, इतक्या उच्च पातळीवर ते गेले. यमदमास निस्तेजता आणली. यमदम म्हणजे यम म्हणजे मनाचा निग्रह करणे, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणे. मन आणि इंद्रिये यांना दोघांनाही काबूत आणून त्यांना निस्तेजता आणली. तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते ना, त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थांना उठविले. आणि पापे करून लोक यमलोकास जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकास जात नाहीसे झाले. यम हे साधन म्हणाव्यास लागले की आता निग्रह कोणाचा करावा. यम म्हणे कोणाशी यमावे, दम म्हणे कोणाशी दमावे. कारण ज्यांचा निग्रह कराव्याचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणे. दम हे साधन म्हणू लागले, आता कोणत्या इंद्रियाचे दमन करू मी, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झाली. स्वस्वरूपी राहे दंग. तीर्थे म्हणाव्यास लागले की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे तरी काय. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात आणि सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरून टाकतात. ऐसे माझे निनाम घोषे नाही करी ती विश्वाची दुःखे. सर्व विश्वाचे दुःख नाहीसी करतात. कशाने? माझ्या नामघोषाने. आणि मग अवघे जगची महासुखे दुमुदमीत भरले. अवघे गरजे पंढरपुर जाहला नामाचा गजर.
ते पहाटे वीण पहाविती अमृते वीण जीवबित योगे वीण दावित कैवल्य डोळा परी राया रंका पाड धरू नेणती साने या थोरा कडसणी करू एक सरे आनंदाचे आवारू होत जगा कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही आस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते मेघ उदार परी ओसरी म्हणून उपमेसी नपुरे हे निशंकपणे सपांखरे पंचानन।
असे ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात, म्हणजे ज्ञानाचा सूर्य उगवतात, आणि स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवितात, आणि अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात। अष्टांग योगाची गरज नाही, त्याशिवाय कैवल्य डोळा, योगे विण दावित कैवल्य डोळा। परंतु हा राजा आहे, हा रंक आहे, असा योग्यता भेद ते मनात कुठेच धरीत नाही, आणि लहान मोठा अशी निवडसुद्धा करीत नाही, व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात। पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच करून टाकलेले असते। याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले। तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा या सूर्यात दोष आहे, व या महात्म्यांच्या ज्ञान उदयाचा कधीच अस्त होत नाही। यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेस पूर्ण असतो, पण हे नेहमी 24 hours 365 days हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहमीच पूर्ण असतात। मेघवृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो, म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही। हे महात्मे निःसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत, यांना कशाची उपमा द्यावी हे कळत नाही, यांना कुठलेच उपमान नाही आणि कुठलीच उपमा नाही।
जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाम ताचत असे माझे, जे जन्मसहस्त्री ओळगिजे, एक वेळ मुखासी यावया, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी ही नजिसे, वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय, परीतयान पाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नामु घोषु बरवा करीती ते माझे, कैसे माझ्या गुणी घाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पांची, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती।
जे माझे नाम एक वेळ मुखात याव्यास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही, याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जाईल। परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात ना, त्यांच्यापाशी अर्जुना मी हटकून असतोच, आणि मला शोधायचं असेल तर मी यांच्या अवतीभोवतीच सापडतो। असे ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्या योगाने त्यांना आपण कोठे आहोत, आपला काल भजनात किती गेला याची काही खबरसुद्धा नसते। ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले असते, राहिले असतात, आणि तिथेच ते दंग असतात। असे ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात, व मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात। अशा प्रकारे ते मीच होऊन राहतात आणि माझ्यामध्येच नेहमी रत असतात। असा हा गंभीर भाग सुरू असताना आपल्याला इथे आज विश्रांती घ्यावी लागेल, आणि आपण वेळेची मर्यादा पाळू आणि याच्या पुढचा भाग उद्या घेऊ, पुढचा आनंद लुटू।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।